चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर विश्व प्रतिष्ठानचा साखर कर्मचारी आणि शेतकरी सभासदांचा द्वितीय स्नेह मेळावा संपन्न। साखर व्यवसायाकडे पाहिलं तर खूप मोठं बलाढ्य विश्व, यामुळं ग्रामीण भागात विकासही मोठा झपाट्यानं झाला आहे हे नाकारून चालणार नाही। या क्षेत्रामुळं राजकीय बलस्थानंही प्रबळ झाली आहेत हेही तितकंच खरं। परंतु ज्यावर या साखर कारखानदारीचा मूळ पाया आहे तो म्हणजे यात काम करणारे साखर कामगार, कर्मचारी आणि शेतकरी सभासद। हे घटक मूलभूत सुविधांपासून कोसो दूर राहिले आहेत, जसं की राहण्यासाठी हक्काचं घर, मुलांचं उच्च शैक्षणिक धोरण, सोयी सवलती, प्रगती, रोजगार, व्यवसाय उपलब्धता, आरोग्य, हॉस्पिटल सुविधा, मार्केटिंग, बँकिंग, आर्थिक सुविधा आदींचा खूप मोठा अभाव आहे। नव्हे तर मुळी 60 ते 70 वर्षात अशी व्यवस्थाच उभी राहू शकलेली नाही किंवा तसा प्रयत्नही झाल्याचं ऐकिवात नाही। याकरिता गेल्या 2 वर्षांपासून शुगर इंडस्ट्रीज ऋणानुबंध एक परिवार या सोशल मीडियाच्या माध्यमातून या क्षेत्रातील असंख्य कार्यकारी संचालक, खातेप्रमुख, इंजिनियर, केमिस्ट आणि प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कुशल कामगार यांना घेऊन राज्यस्तरीय साखर विश्व प्रतिष्ठान या व्यासपीठाच्या माध्यमातून राजकारणविरहित सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ ज्ञानराज्याची भूमी नेवासा अहमदनगर इथून उभी राहिली आहे। पाल्याच्या उच्च शिक्षणासाठी मेगा सिटीत वसतिगृह तथा शैक्षणिक सुविधा, या क्षेत्रातील व्यक्तिमत्वासाठी जिल्ह्यात एक आदर्श साखरगाव निर्मिती, महाकामगार साहित्य आणि नाट्य संमेलन, सर्व सोयींनी युक्त स्वस्त दरात साखर कामगार हॉस्पिटल, सार्वजनिक आणि सामूहिक ग्रुप विमा, आर्थिक बँकिंग किंवा सोसायटीज सुविधा, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, हदबल कामगारांसाठी निराधार केंद्र, शासकीय सोयी सवलती उपलब्धता, नैसर्गिक अल्प पाण्यात परवडेबल शेती आदी सकारात्मक मूलभूत सुविधा सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून आणि जनजागृतीकरिता साखर उद्योगातील सर्व अधिकारी, कर्मचारी, उद्योजक, शेतकरी, हितचिंतक यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता। ज्येष्ठ शेतकरी सभासद मोहनराव होलम पाटील बारडगाव कर्जत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री प्रकाश नाईक नवरे, कार्यकारी संचालक नॅशनल फेडरेशन दिल्ली, श्री संजय खताळ, कार्यकारी संचालक राज्य फेडरेशन मुंबई आणि श्री अजित चौगुले, कार्यकारी संचालक वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन हे लाभले होते। हा संयुक्त स्नेहमेळावा 28 जुलै 2019 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 DSTA हॉल शिवाजीनगर पुणे इथं संपन्न झाला आहे। प्रसंगी प्रमुख म्हणाले, साखर विश्व प्रतिष्ठान हे एक सामाजिक अधिष्ठान असून आता एक विचार बनत आहे, या सर्वांनी सहकार्य करावं, आम्हीही सर्व शासकीय योजना राबवण्याच्या कामी सहकार्य करू अशा भावना व्यक्त केल्या। याप्रसंगी महाराष्ट्र सेट परीक्षेत राज्यात प्रथम आलेला साखर कामगार मुलगा आदित्य अभंग, उच्च शिक्षण घेऊन मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून रुजू झालेले अभिषेक गाढवे, सुनील कदम, जलतज्ज्ञ सुखदेव फुलारी आणि काही उत्कृष्ट निबंध लेखक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रशस्तीपत्रक प्रदान करून सन्मान करण्यात आला। ते उत्कृष्ट निबंध लेखक आहेत श्री FM डुंगे, सेफ्टी आणि सुरक्षा अधिकारी समर्थ जालना, श्री VS कोकणे, टर्बाईन फोरमन ज्ञानेश्वर भेंडा नेवासा, श्री रामकिसन मुंजाजी कदम, डे चीफ केमिस्ट, जागृती शुगर लातूर, श्री अभय रामचंद्र शिंदे, डे को जनरल मॅनेजर SM अकलूज, श्री विकास विलास रणवरे, लॅब केमिस्ट एन्व्हायरोमेंट, विठ्ठलराव शिंदे माढा आणि श्री तात्याराव वामनराव पाटील, ज्यूस सुपरवायझर, हुतात्मा किसन अहिर वाळवा आणि दिलीप वारे, सेंट्री फोरमॅन, भीमाशंकर ससाका पुणे। खास बाब अनुभव, श्री MP भोरकडे, चीफ इंजिनियर जय श्रीराम जामखेड, श्री प्रेमसुख रामविलास सोमाणी, माजी जनरल मॅनेजर राहुरी कारखाना, श्री हेमंत दरंदले, चीफ अकाउंट मुळा ससाका सोनई अहमदनगर, संस्थेचे विश्वस्त चारुदत्त देशपांडे, प्रेसिडेंट जयवंत शुगर सातारा, दत्ताराम रासकर मुख्याधिकारी श्रीनाथ मस्कोबा शुगर पुणे, अनिल शेवाळे कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर ससाका अहमदनगर, अविनाश कुटे पाटील ऑटो कॅन्ड इंजिनियर अंबालिका शुगर अहमदनगर, महेश जोशी सरव्यवस्थापक संताजी घोरपडे शुगर कोल्हापूर, सुनील कुमार देशमुख जागृती शुगर लातूर, समीर सलगर कार्यकारी संचालक गोकुळ, शक्ती शुगर सोलापूर आणि दासराव कातोरे टोकाई ससाका हिंगोली यांच्यासह या क्षेत्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकारी संचालक, सर्व खातेप्रमुख, इंजिनियर, केमिस्ट, सर्व कर्मचारी आणि कामगार बांधव प्रयत्नशील आहेत असं संस्थेचे सचिव संस्थापक अविनाश कुटे पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीकडे सांगितलं आहे. कार्यक्रमास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास सर्व साखर कारखान्याचे प्रातिनिधिक स्वरूपात एकूण 265 प्रतिनिधी हजर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंबरीश कदम, सुहास शिंगारे, किरण बुनगे, विकास म्हेत्रे, रोशन तावरे, ज्ञानेश्वर थोरात, सचिन भोसले, विश्वनाथ बहिर, जयदीप गाढे, गणेश एवले, हेमंत पांढरपट्टे, राजेंद्र भवर, व्ही डी गायकवाड आणि कुंभार आदींनी परिश्रम घेतले.